चीनी मंडी .com पॉडकास्ट।
एफआरपी न वाढवण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगातून स्वागत, शेतकऱ्यांची नाराजी। केंद्र सरकारनं 2019-20 हंगामासाठी ऊसाची एफआरपी किंवा किमान आधारभूत किंमत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। प्रचंड मोठा साखर साठा आणि त्याचे घसरलेले दर यामुळे अडचणीत असलेल्या साखर उद्योगासाठी हा खूप मोठा दिलासा असल्याचं मानलं जात आहे। शेतकऱ्यांनी मात्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थविषयक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीनं साखर उद्योगाशी संबंधित 2 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। त्यात आगामी हंगामासाठी सरकारकडून कारखाना स्थळावरच 40 लाख टनाचा बफर स्टॉक तयार करणं आणि दुसरा निर्णय म्हणजे ऊसाच्या एफआरपीची किंमत गेल्या हंगामा एवढीच ठेवणं। बफर स्टॉकसाठी 1674 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यातून साखर कारखान्यांना थकीत ऊस बिलं भागवता येणार आहेत। गेल्या हंगामात सरकारनं पहिल्या 10% रिकव्हरीला 2750 रुपये प्रतिटन दर जाहीर केला होता। मुळात 2009-10 नंतर पहिल्यांदाच ऊसाची एफआरपी सरकारनं वाढवलेली नाही। साखर उद्योगानं सरकारच्या दोन्ही निर्णयांचं स्वागत केलं आहे। वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी ठोंबरे म्हणाले, आम्ही कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली होती। त्यात आम्ही एफआरपी वाढवल्यानं साखर उद्योगाचं कसं नुकसान होणार आहे याची माहिती त्यांना दिली होती। सरकारनं उचललेली पावलं निश्चित आश्वासक आहेत, त्याचा साखर उद्योगाला फायदा होईल। ठोंबरे यांचा लातूर जिल्ह्यात नेचर शुगर नावाचा साखर कारखाना असून आणखी 2 कारखाने त्यांनी चालवायला घेतले आहेत। शेतकऱ्यांमधून मात्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, खतं महागली आहेत, गेल्या वर्षभरात 100 रुपयांचा फरक पडला आहे, त्यामुळे एफआरपी न वाढवून सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे। गेल्या वर्षी बेस रेट 9.5 वरून 10 केल्यामुळं प्रति क्विंटल 20 रुपयांचं नुकसान शेतकऱ्याला सोसावं लागलं आहे। आता सरकारनं शेतकऱ्याला आणखी एक धक्का दिलाय। एफआरपी वाढवणं हा निर्णय आर्थिक नसून राजकीय असतो। यंदा सरकारनं एफआरपी न वाढवण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचं ठोंबरे यांनी म्हटलंय।